बड़ी
große
परिवार
Familie
की
von
party
feier
yeah
das es
एक
eine
साधारण
einfach
कहानी
Geschichte
है
ist
एक
ein
के
über
बारे
eine
में
in
जहां
wo
सारे
alle
रिश्तेदार
verwandte
इकट्ठा
versammelt
होते
kommen
है
sind
खाने
essen
और
und
जश्न
feier
मनाने
zu feiern
के
zu
लिए
für
मेरी
mein
मुझे
ich
अपनी
meine
के
mit
साथ
zusammen
मनाना
zu feiern
पसंद
liebe
है
es
मेरा
mein
पसंदीदा
Lieblings
खाना
Essen
बिरयानी
Biryani
मेरी
meine
माँ
Mutter
बहुत
sehr
अच्छा
gut
बनाती
kocht
मेरे
mein
पिता
Vater
को
liebt
पसंद
mögen
करते
macht
मेरे
meine
भाई बहन
Geschwister
भी
auch
वहाँ
da
हम
wir
बहुत
viel
मजा
Spaß
करते
haben
दिन
Tag
के
des
अंत
Ende
में
im
हम
wir
खुश
glücklich
आज
heute
का
von
मौसम
Wetter
एक
eine
कहानी
Geschichte
धूप
Sonne
वाले
des
दिन
Tag
के
von
बारे
über
में
in
है
ist
जब
als
मुख्य
Haupt
पात्र
Figur
दोस्तों
Freunden
साथ
mit
बाहर
draußen
जाते
gehen
है
sind
दोस्त
Freunde
गर्म
warm
बात
Gespräch
कर
machen
रहे
sind
वे
sie
पाक
Park
में
in
पिकनिक
Picknick
करने
machen
की
von
योजना
Plan
बना
machen
सभी
alle
के
für
लिए
das
उत्साहित
aufgeregt
खाना
essen
और
und
पेय
Getränke
पैक
packen
दिवस
Tag
बहुत
sehr
अच्छा
schon
होगा
sein
सब
alle
मिलकर
gemeinsam
वे
sie
फ्रिस्बी
frisbee
खेलते
spielen
मजे
spaß
करते
machen
हंसी
lachen
खुशी
freude
के
mit
साथ
und
समाप्त
enden
एक
ein
रेस्तरां
restaurant
में
in
दौरा
besuch
युवा
junger
आदमी
Mann
जाता
geht
है
ist
और
und
विभिन्न
verschiedene
व्यंजन
Gerichte
ऑर्डर
bestellt
करता
macht
है
Punkt
वह
er
मेन्यू
Speisekarte
देखता
sieht
का
der
चयन
Auswahl
वेटर
Kellner
उसे
ihm
मेन्यू
Karte
लाता
bringt
विशेषताओं
Spezialitäten
के लिए
nach
पूछता
fragt
समझाता
erklärt
कुछ
ein wenig
समय
Zeit
बाद
nach
निर्णय
entscheidet
लेता
sich
व्यंजन
Gericht
ऑर्डर
Bestellung
नोट
notiert
अपने
sein
खाने
Essen
का
auf
इंतजार
wartet
आखिरकार
schließlich
खाना
Essen
आता
kommt
आनंद
genießen
लेता
macht
के बाद
nach
बिल
Rechnung
भुगतान
bezahlt
है
Punkt
छोड़ता
verlässt
सुपरमार्केट
Supermarkt
में
in
खरीदी
Einkauf
यह
dies
एक
eine
कहानी
Geschichte
है
ist
जो
डी
महिला
फ्राउ
के
फोन
दौरे
बेसुख
बारे
उबा
वह
जी
खाद्य
लेबेंसमिटल
सामग्री
Zutaten
की
फोन
सूची
लिस्ट
खोजती
सुख्त
उत्पादों
प्रोडक्ट
के
डेयर
दामो
प्राइज़
तुलना
Vergleich
करती
Macht
तय
entscheidet
कि
das
क्या
was
खरीदना
kaufen
से
mit
संतुष्ट
zufrieden
को
mit
एक
einem
मिले
gewonnenen
हुए
Rabatt
छूट
Rabatt
साथ
mit
छोड़ती
verlässt
आज
heute
उसने
hat
बहुत
viel
पैसे
Geld
बचाए
gespart
अगले
nächstes
बार
mal
और
noch
भी
klüger
समझदारी
klug
से
zu
खरीदारी
einkauf
करने
zu machen
की
zu
योजना
plan
बनाती
macht
सांस्कृतिक
kulturell
त्योहार
fest
कहानी
geschichte
एक
ein
अंतर्राष्ट्रीय
international
त्योहार
festival
के
von
बारे
über
में
in
है
ist
जहां
wo
विभिन्न
verschiedene
संस्कृतियों
kulturen
लोग
menschen
अपनी
ihre
परंपराएं
traditionen
और
und
रीति रिवाज
bräuche
प्रस्तुत
vorstellen
करते
tun
है
sind
यहाँ
es gibt
रोचक
interessante
मुलाकातें
begegnungen
बातचीतें
gespräche
भिन्नताओं
unterschieden
समानताओं
gemeinsamkeiten
पर
über
चर्चा
diskussion
होती
findet
है
statt
की
der
विविधता
vielfalt
का
von
जश्न
feier
मनाया
gefeiert
जाता
wird
है
stattfindet
से
aus
कहानियां
geschichten
साझा
teilen
हर
jede
संस्कृति
kultur
अपने
eigene
रंगों
farben
ध्वनियों
klänge
को
mit
लेकर
bringen
आती
mit sich
यह
die
कार्यक्रम
veranstaltungen
के
zwischen
बीच
den
समझ
verständnis
को
zwischen
बढ़ावा
fordern
देते
geben
मिलकर
gemeinsam
एक
neuen
नया
weg
रास्ता
weg
खोजते
finden
त्योहार
feste
खुशी
fröhlich
से
mit
नृत्य
tanz
बड़े
groß
आतिशबाजी
feuerwerk
के
mit
साथ
und
समाप्त
beendet
होते
werden
ये
diese
अनुभव
erlebnisse
हमेशा
immer
के
für
लिए
immer
लोगों
menschen
के
der
दिलों
herzen
रहते
bleiben
सोशल
sozial
मीडिया
medien
की
der
भूमिका
rolle
के
von
प्रभावों
auswirkungen
पर
auf
एक
eine
गहन
tiefgründige
कहानी
geschichte
जो
die
अंतर्व्यवहार
zwischenmenschliche beziehungen
संचार
kommunikationsweise
के
und
तरीकों
weise
और
und
समाज
gesellschaft
पर
insgesamt
असर
einfluss
डालती
ausübt
है
hat
के
der
पात्र
protagonisten
डिजिटल
digital
संचार
kommunikation
लाभ
vorteile
हानियों
nachteile
पर
über
चर्चा
diskutieren
करते
tun
है
sind
चर्चा
diskussion
आकर्षक
dreht
है
ist
अक्सर
oft
इस
diesem
सवाल
frage
के इर्द गिर्द
herum
घूमती
dreht
क्या
ob
social
sozialen
अंतरव्यवहार
zwischenmenschliche
को
fordern
बढ़ावा
fordern
देता
gibt
या
oder
बाधित
behindern
करता
hat
है
sind
कुछ
einige
यह
das
तर्क
argumentieren
की
das
निरंतर
ständige
जुड़ाव
vernetzung
व्यक्तिगत
persönlichen
संपर्क
kontakt
को
verringert
कम
verringert
करता
verringert
दूसरी
andererseits
और
seite
कुछ
einige
लोग
menschen
जोर
betonen
देते
geben
लोगों
menschen
के
zwischen
बीच
zwischen
आदान प्रदान
austausch
समझ
verständnis
ये
diese
भिन्न
divergierenden
दृष्टिकोण
meinungen
दिखाते
zeigen
की
wie
का
des
विषय
thema
कितना
wie
जटिल
komplex
आखिरकार
letztendlich
ये
liegt
हर
jedem
व्यक्ति
einzelnen
पर
an
निर्भर
liegt
करता
es
है
an
की
ob
वे
sie
लाभ
vor
का
abzuwägen.
Besuchen Sie unsere App unter synapselingo.de.